हॅलो बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लाकूडतोड्या व गाय यांची गोष्ट सांगणार आहे. एका गावात एक लाकूडतोड्या राहत असे. तो रोज जंगलात जाऊन लाकडे गोळा करी, वाळलेली झाडे कापून त्याचे लाकूड बाजारात विकत असे. त्याच्याकडे एक गाय होती. ती गाय छान धष्टपुष्ट होती व खूप दूधही देत असे, कारण लाकूडतोड्या जंगलात जाताना रोज गाईला बरोबर घेऊन जात असे. तिथला हिरवागार पाला खाऊन गाय चांगली मस्त धष्टपुष्ट झाली होती. लाकूडतोड्या जी लाकडे गोळा करी ती मग गाईच्या पाठीवर ठेवून ते घरी परतत असत. दोघांचे अगदी मस्त चालले होते. पण एक दिवस मात्र खूप वाईट उगवला. लाकूडतोड्या लाकडे तोडत तोडत खूप आत जंगलात गेला. गाय पण त्याच्या मागोमाग आत गेली. पण तिथे दोघांची चुकामुक झाली. लाकूडतोड्यानी लाकडे गोळा केली व गाईच्या नावाने हाका मारू लागला. पण गाईचा काही आवाजच येईना. लाकूडतोड्याला खूप काळजी वाटू लागली, कारण या दाट जंगलात वाघ सिंह असे खूप जंगली प्राणी होते. त्याला गाईची काळजी वाटू लागली. तो तिच्या नावाने हाका मारत वेड्यासारखा तिला शोधू लागला. इकडे गाईला पण कळले होते की आपण हरवलो आहोत म्हणून. ती पण लाकूडतोड्याला शोधत फिरत होती. पण गाय खूप हुशार होती. तिने विचार केला, जोपर्यंत लाकूडतोड्याची हाक आपल्याला ऐकू येत नाही तोपर्यंत तोंडाने हम्मा हम्मा ओरडायचे नाही, कारण या जंगलात वाघ सिंह आहेत ना, त्यांना आपण आयतेच आपलं खाद्य मिळेल. पण ती असा विचार करत असतानाच एका वाघाने तिला बघितले होते. तो हळूच दबकत दबकत तिच्या मागोमाग येऊ लागला. गाय खूप सावध होती. तिने ओळखले, कोणीतरी आपला पाठलाग करतोय. ती मुद्दामून एका झाडामागे लपली. वाघ पाठीमागे होताच तिला थांबलेली पाहून त्याने तिच्यावर झेप घेतली. गाय चपळ पण होती. तिने पटकन धाव घेतली. वाघाचे तोंड झाडावर आपटले. चांगलाच मार त्याला बसला. पण आता तो चिडला. तो जीव घेऊन गायीच्या मागे लागला. गाय पण वेडी वाकडी पळत त्याला हुलकावण्या देत होती. तेवढ्यात तिच्या कानावर लाकूडतोड्याने मारलेल्या हाका ऐकू येऊ लागल्या. तिला कळले की लाकूडतोड्या जवळपासच आहे. तिने जोरात हाकेला उत्तर दिले. लाकूडतोड्याला खूप आनंद झाला. आवाजाच्या दिशेने त्याने धाव घेतली. थोड्या वेळाने तो एका सपाट मैदानाच्या जागी पोचला. पण समोरचे दृश्य बघून खूप घाबरला. एका भल्या मोठ्या वाघाशी त्याची गाय झुंज देत होती. आपली शिंगे रोखून त्याला घाबरवत होती. खरे तर वाघ पण तिच्या गाईच्या धष्टपुष्ट शरीराला घाबरला होता. त्यात तिची अणकुचीदार दोन मोठी शिंगे त्याच्या डोळ्याच्या दिशेने सारखी येत होती. लाकूडतोड्याने गाईला प्रेमाचा आवाज दिला. त्याबरोबर वाघाने वळून तिकडे बघितले. एवढा एकच क्षण गाईला पुरे होता. तिने वाघाला शिंगांनी खाली पाडले व जोरात ढकलले. लाकूडतोड्याने लांबूनच नेम धरून आपली हातातील कुऱ्हाड वाघाला फेकून मारली. दुहेरी हल्ला झाल्यामुळे वाघ खूप घाबरला व जीव तोडून पळतच सुटला. तेवढ्यात लाकूडतोड्या धावत गाईजवळ गेला व आपली कुऱ्हाड परत हातात घेऊन तिला कुरवाळू लागला. आपल्या शूर गाईचे किती कौतुक करू व किती नको असे त्याला झाले होते. गाईने पण त्याच्या अंगाला शिंगे घासत सॉरी म्हटले, कारण ती वाट चुकली व वाघ भेटला. मग दोघांनी आधी जंगलातून बाहेर पडायचा रस्ता शोधला व दोघे सुखरूप घरी परतले. बाय बाय.